गहू अर्थात व्हीट जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी अर्थात ग्रॅमिनी या कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम असे आहे. आशिया मायनर म्हणजे आताचा तुर्कस्तान हा देश गव्हाचे उगमस्थान मानला जातो. तेथे 10,000 ते 15,000 वर्षांपासून गहू पेरला जात असावा असा अंदाज आहे. गहू समशीतोष्ण प्रदेशात पिकतो. जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत. गहू हे झुपकेदार वर्षायू गवत आहे. कोवळेपणी सुद्धा ही वनस्पती हिरवीगार असते आणि गवतासारखी दिसते. पूर्ण वाढ झालेल्या गव्हाच्या रोपांची उंची 60 ते 150 सेंटीमीटर असते. पिकल्यावर ती सोनेरी पिवळी धमक दिसू लागते. मूळ, खोड, पाने आणि स्तबक अर्थात कणीश हे पिकलेल्या वनस्पतीचे मुख्य भाग असतात. तिच्यामध्ये दोन प्रकारची मुळे दिसून येतात, प्राथमिक आणि द्वितीयक. गव्हाच्या बियांपासून 3 ते 5 सेंटीमीटर लांबीची मुळे येतात आणि ती जमिनीखाली असतात. ही मुळे 6 ते 8 आठवडे टिकतात. जमिनीवर जसजशी खोडाची वाढ होते तसतशी खोडाला जमिनीवर द्वितीयक मुळे फुटतात. ही मुळे जाड आणि मजबूत असून त्यांच्यामुळे गव्हाच्या रोपाला भक्कम आधार मिळतो. जमीन जर भुसभुशीत असेल तर ती सुमारे 200 सेंटीमीटर लांब वाढू शकतात. गव्हाच्या खोडावर 5 ते 6 पेरे असतात. पेरे भरीव असतात मात्र त्यामधील कांडे पोकळ असतात. तसंच खोड पानाच्या आवरकांमुळे झाकलेले असते. पाने लांब आणि अरुंद असून त्यांचे दोन भाग असतात, आवरक आणि पाते. आवरक हा भाग पेऱ्यापासून सुरू होतो आणि खोडाभोवती वेढलेला असतो. पाते लांब आणि अरुंद असून त्यावर समांतर शिरा असतात. पाते आणि आवरक जेथे जुळतात तेथे पापुद्र्यासारखा पुढे आलेला भाग असतो, त्याला जिव्हिका असे म्हणतात. पाने खोडावर समोरासमोर असतात. फुलोरा कणीश किंवा ओंबी प्रकारचा असतो. फुलोरा आल्यापासून दाणे तयार होण्यासाठी 30 ते 40 दिवस लागतात. दाणे भरीव आणि आकाराने लंबगोल असून त्याच्यावर एका बाजूला उभी खाच असते. दाणे दोन्ही टोकांना बोथट असतात. गहू खाण्यासाठी वापरतात. त्याचे पीठ म्हणजे कणिक चवीला गोड लागते. आयुर्वेदाच्या दृष्टीने गहू प्रशीतक, वेदनाहारक, विरेचक, पौष्टिक, शोथशामक आणि कामोत्तेजक आहे. सर्वसाधारण अशक्तपणात गव्हाचे पदार्थ खाण्यासाठी देतात. गव्हामध्ये ग्लायडिन आणि ग्लुटेनिन ही प्रथिने असतात. पिठात पाणी मिसळल्यानंतर या प्रथिनांपासून ग्लुटेन हे द्रव्य तयार होते. या घटकामुळे कणकेला चिकटपणा येतो. भारतीय उपखंडातील गव्हापासून पोळ्या, पराठे आणि खाकरे यासारखे पदार्थ बनवतात. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पिकणाऱ्या गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. हा गहू पाव बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतो. आता गव्हाच्या जाती आणि प्रकार पाहूया. गव्हाच्या जातीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन होत असते. 1965 सुमारास मेक्सिको येथे तयार झालेल्या जाती भारतात लागवडीसाठी आणल्या गेल्या. त्यांच्यापासून सुधारित वाणे तयार केली गेली आहेत. लर्मा रोजो 64A, सोनोरा 64, कल्याण सोना, सोनालिका, निफाड जाती HY65 आणि सरबती सोनोरा अशा गव्हाच्या सुधारित जाती हरित क्रांती होण्यासाठी उपयुक्त ठरल्या. निसर्गामध्ये पोएसी कुलातील दोन भिन्न प्रजातींमध्ये किंवा जातींमध्ये संकर होऊन किंवा संकरित जातींमध्ये उत्परिवर्तन होऊन हल्ली लागवडीत असलेल्या जाती उत्पन्न झाल्या असाव्यात असे मानतात. ट्रिटिकम या प्रजातीतील निरनिराळ्या जातींची द्विगुणित गुणसूत्रांच्या संख्येवर आधारित अशा तीन समूहात खालीलप्रमाणे विभागणी केली जाते. एक, 14 गुणसूत्रांचा समूह ट्रिटिकम बिओटिकम, रानटी लहान स्मेल्ट आणि ट्रिटिकम मोनोकॉकम, आईन कॉर्न अथवा लहान स्मेल्ट. दोन, 28 गुणसूत्रांचा समूह ट्रिटिकम डायकॉकॉइड आणि ट्रिटिकम टिमोफिवी अर्थात रानटी, ट्रिटिकम ड्युरम अर्थात बक्षी म्हणजे बन्सी प्रकारचा गहू, ट्रिटिकम टर्जेडम अर्थात पाऊलर्ड अथवा रिव्हेट गहू, ट्रिटिकम पोलोनिकम अर्थात पोलिश गहू, ट्रिटिकम कार्थलिकम अर्थात पर्शियन गहू, ट्रिटिकम डायकॉकम अर्थात खपली गहू आणि ट्रिटिकम ओरिएंटेल अर्थात खोरसान गहू. तिसरा प्रकार आहे 42 गुणसूत्रांचा समूह ट्रिटिकम स्पेल्टा, ट्रिटिकम माचा, ट्रिटिकम व्हॅविलोव्ही, ट्रिटिकम एस्टिव्हम अर्थात सरबती गहू, ट्रिटिकम कॉम्पॅक्टम अर्थात क्लब गहू आणि ट्रिटिकम स्फिरोकॉकम अर्थात बुटका गहू. ही नोंद राजा ढेपे यांनी केली आहे.